अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त केले जनादन एका जनादनी एक पने उभा चैतन्याची शोभा शोभतसे